नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत इराणसह इतर 40 देशांमधून कच्च्या तेलाची आयात करत असून या खरेदीच्या रकमा अदा करण्यात कसलीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशियामधल्या युद्धस्थितीतही भारतीय तेलशुद्धीकरण प्रकल्पांना लागणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा विविध देशांमधून सुरळीतपणे होत आहे, असं त्यांनी सांगितलं. जगभरात आज इस्टरचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गुड फ्रायडेनंतर प्रभू येशू ख्रिस्तांचं याच दिवशी पुनरुत्थान झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ हा सण साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रदेश काँग्रेसनं पक्षाच्या बांधणीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी संघटन सृजन अभियान सुरु केलं असून त्याद्वारे पहिल्यांदाच तालुका अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसंदर्भात अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरु आहे. लखनौ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. 8व्या षटकातच त्यांची स्थिती 4-26 धावा अशी झाली. त्यानंतर हेनरिच क्लासन आणि नितीशकुमार रेड्डी यांनी डाव सावरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.